प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते मेकुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उंडे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उंदी मधुर पाटा केंच कम प्रिय दोस्तालुडित इत कार्यक्रम तुन केंजन वाले सब्बे भाई लोगुडुन उंडे सेलक नु प्रभु यीशु ना नाम ते नवसेवा प्यारो भाई लोगुडित सच्चु सरी कार्यक्रम ते मिय सप्ता स्वागत है। मकुन आशा है कि इमट सब प्रभु यीशु ना दया ते चंगो भलो हयेट होए उंडे मकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तुन केंजन जरिया ते बिगुन सब तुन फायदा पुट्टी थोए। यदि कार्यक्रम तुन के जनवाते मिय मन ते बांगे भी सवाल पैदा आयता होए ते इमडमा कुन बेचक चिट्ठी लिखे किसी रॉकेट अमड मिवंग चिट्ठी ना जवाब जरूर सिकम प्यारो भाई लोग उड़ीट इमट अपनो चिट्ठी ते मीवा पूरो पूरो पता लिखे किसी रॉकेट आप ही अमट मीवा सवाल ता जवाब आसानी तल सिसे सके माइकम धन्यवाद दोस्त लोड़ीट इमट माकुन चिट्ठी लिखे किसी रॉकेट अमट मीवंग चिट्ठी पढ़े मातम चिट्ठी पढ़े मात से कुन मनते खूब खुशी आत प्यारो भैडिट जेलक नेट इमड माको नहीं हुने चिट्ठी लिखे किसी हमेशा रॉकेट अमड मेवंग चिट्ठी ना आशा की कम ते बड़ाट दोस्ता लोडिट अमड अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू क्या ना मुन्ने प्रविसुन से बिनती की कम परमेश्वर दाऊनी अमर सब उन दीवार फिर यीशु मसीह ना नाम ते नी करूं वाई तोड़म अंडे अमट नी कुन सच्चो मन तल धन्यवाद से आतोलम की इमामा कुन पिज्जड़ टेम ते चक्को भलो इरती अंडे अबे लुगुस चंगो भलो इरतो नी इदमांदित लाई भी अमर नी कुन आत्मा तल धन्यवाद से आतोलम हे परमेश्वर दाऊनी अमरनी से बिनती क्या तोड़म के टेम ते बाइबल अध्ययन क्या ले मावा सहायता अनि मदद की अंडे माकुन आज से सेम के नीवा पवित्र वचन तुना मट ग्रहण की सके मायकम ये प्रभु नी इम्मा महानई नीसे मई से दुनिया ते भोले ही ले प्रभु जी अमर निकु सब मांदिंग लाई धन्यवाद सीता के इत बिनती तुन यीशु मसीह ना नाम ते तलह की तुना आमीन प्रिय केंजन वाले दोस्त लोड़ नैंड मट अपनो कार्यक्रम ते लय व्यवस्था नाम ता किताब तल पिस्ता वाले हिस्सा 14 पाठ ता अध्ययन किसी रहमाई कम अमट अपनो अध्ययन कार्यक्रम ते कोड़ता बीमारी तुन पुंदना बारे ते अध्ययन किसी रहमाई कम कोड़ता बीमारी पापता चिन्ना बाहुन कोड़ी मानवन छावनी तल बाहड़ो मंदना हुकुम मत्ता अहुने पापी मानवन भी पवित्र लोगोड़ा सभा तल अलग मंदाना हुकुमत बाड़ी की कोड़ता बीमारित लेका पाप भी उन्दी दूसरो तुन लागन वाले बीमारियां पर नन कोड़ता बीमारी ता इलाज आची सके माइताई कोड़ी मानवाल चंगो आसिकुन समझते मंज सके माइतोल अहुने पापी मानवाना भी परमेश्वर ता माफी क्या तो लई मसी ईशु ना नत्तुर पापी मानवाना उन्दी उन्दी पाप तोन मिटे क्या ना लायो अन सामर्थ रीतो लईयो प्यारो केंजन वाले भाई लोग उड़ीट नैंड उन्दी फड़ा झुंड इत अनुभव तुन प्राप्त किसी परमेश्वर ता संगति तुन मिड़ता तो लहियुल 14 पाठ ते अमट हुड़से रहे मातुरम यदि कोड़ ता बीमारी ठीक आसीहत्ता होते उल्मान वन फिर शुद्ध ठहरे क्या लाई वो नहीं नल बड़ंग बड़ंग धर्म ता नियम अनि इलास्ता जरूरत मत था पर यदि वोल गरीब होते उन्हें इच्छो ततान लाई वोन करूं पूंजी है ले होते वोल अपनो पछतावा किसु तान लाई हले क्यान लाई भेंट ना बच्चन दोष बलि तलाई उन्डे नी दे साने की तलवाले एपता दसवो हिस्सा में दा अन्न बलि किसी कुन लोच में नी अरिवाइड उन्हें रंड पंडुक या कबूतर तांग रंड बच्चाल अरिवाइड जो भी बोल अरि वायनुल उन्हें इपिडल उन्दी तो पाप ता बलित लाई उन्हें दूसरो होम ता बलित लाई आयल उन्हें आठवो दिया बोल यू सब तुन अपनो शुद्ध आयन लाई मिले मायन वाले तंबू ता ढेर परो परमेश्वरता सामनो प्रभु नोल भक्तान करुम अरिवर आप प्रभु नोल भक्तल अद लोज मैं नी ने दोस्त बली वाले भेंडा ना बच्चन अरिकुन हले क्या ना भेंट तलाई परमेश्वर ता सामनो हले के बिड प्रिय केंजन वाले दोस्त लोड़े फिर दोस्त बली ता भेंडा ना बच्चा ना बलिदान तरुकेट और प्रभु नोल भक्तल अद नतुडल थोड़ो सो ये चिकोन शुद्ध ठहरे क्यान वाले सीधो कौदा किनार पर रो अंडे वो ना सीधो कई अंडे सीधो कौक ना अंगूठन पर रो लगे केवड़ फिर प्रभु नोल भक्ताल आज नी दल थोड़ो सो अपनो उल्टो कईदा हतेलित पर रो वाट चिकोन अपनो सीधो कईदा उंगली तल अपनो उल्टो हतलित पर रो नी दाल थोड़ो सो परमेश्वर तस्सामनो येणु बार छिड़के कीवड़ फिर प्रभु नोल भक्तल अपनो हतलित परोडा नी दाल थोड़ो सो सुध आयन वाले ना सीधो कौदा किनार पर रो अंडे वो ना सीधो कई अंडे सीधो कालक ना अंगूठन पर रो दोष बलिता नतुड़ा जगात पर रो लगे कीवड़ उन्हें जो नी प्रभु नोल भक्ता ना हाथेली पर रो मंजिताल आदन बोल सुध आयन वालन लाई परमेश्वर ता सामनो पस्ता वाक्यान लाई वो ना तलाट पर रो वार्ती ते वे आप ही बोल पंडू किया कबूतर ना बच्चा नल जो बोल तच्चे रहे मातोल हुई उन्दी तुन तरुची सेवे याने की बेना पिट्टे बोल अरे वातोल होए आप डल आज उन्दी तुन पाप ता बलित लाई और अन बलित संग ने दूसरो तुन होम बलित लाई तरुवीर इद रीति तल प्रभु नोल भक्त तल शुद्ध आयन वाले लाई परमेश्वर ता सामनो पस्तावा कीविल बोन कोड़ता निशान आता होए उन्दे वोन करूम इच्छो पूंजी हिले होए की अत शुद्ध ठहरे मायना सामंतुन तच्ची सके मायनुल ते वोन लाई इद्दे व्यवस्था आंद ये वचन बते कहता है कि यदि वोल मानवाल गरीब है उन्हें उचित बलिदान तुन तरुता न लायो हैले होए ते वोल रण पंडुक उन्हें कबूतर तांग रण बच्चालक तच्ची सके मायतो लाइयो परमेश्वर गरीब लोगों लाई भी अचंबो इंतजाम की तोल बोले भी मानवल पाप ना माफी तल पिज्जा हिल मंजिसा के मानल मसीसु गरीब से गरीब मानवाना पछतावा आंद बोल वोनल भी छुटकारा सियान वाले आंदोल यदि बोल वोन अपना छुटकारा सियान वाले ग्रहण क्या नोड फिर परमेश्वर मूसन अंडे हारून तुन इतुल बापी इमट लोगोर कनान देश ते अवकिट जेन अन्नमीवा निजिनेली आयन लाई मेकुन सियातो ना आंधा अटेम ते यदि अन्ना कोड़ता निशान तुन मीवा अधिकारता बदरोते वह का ते जेना अदरोन होए वोल वासिकुन प्रभु नोल भक्तन वह ची सेविड किना को नहीं दिस्ते रह माता रोते मानो बांगे निशानियां आप ही याजक हुकम सेविल के अदरोते कोरता निशान हुड़न लाई ना वा हंदाना मुन्ने अदन खाली केम्ट बे गई हल आयना चाहिए कि जित्तो भी चीज रोते होए और सब असुद ठहरे मायनो अंड पिज्जा प्रभु नोल भक्ताल रोन हुड़न लाई रूपवाईल इत भी मावा नजरते असाधारण मांदियान रोन या भवन ते कोड़ इदन अवास्तव ते बड़ां मतलबान समझ माया ना फड़ा कठिनान बिना रोते कोड़ता दाग है या दीस तांग है ते प्रभु नोल भक्ताल अवेन जांच कीविल आप येलुं दियां अंडे हुडिल यदि दाग फैले माता के दानुं ते प्यारो केंजन वाले भाई लोगोडित निश्चयलक नेट प्रभु नोल भक्ताल कोरता असरताल टोंगे नुं टंसिकुन फेन के किसी सेविल अंडे दूसरो टोंगे नुं लगे के सूची सेविल आप ही बोल अद निशान तो नुड़िल ओंडे यदि अत निशान रोता दीवाल पर रो लीलो लीलो या लाल लाल माने किसी ये नट खुद मातल लकीर न रूप ते होए ओंडे यू लकीर दीवाल ते गैरो दीसी रहे माता हुए ते याजक रोतल बाहरो ढेरित पर रो हंजी कुन रोतुन यड़ूंग दियां लुगुस बन किसी कोन इरड सातव दिया प्रभु नुल भक्तल वासे कोन हुडिल और यदि अदनिसान रोता दीवाल पर रो फैले मासी हत्ता होए ते प्रभु नुल भक्तल हुकुम सेविल के जित्तो टोंगिनु कोड़ता निशान है अवेंटन से कोन नाटे नल भाड़ो बद्द असु जगते फैकिसी सेम्ट उन्टे बोल रोत रोपा भी रोपा नालुं टेखाक खुर्चे किसुवे अंडेत खुर्चे किस्तल वाले तोड़ी तोन नाटे नल बाहरो बद असु जगते वाटची सीक्रेट अंडे आउ टोंगी ना जगते अंडे दूसरो टोंगी ये चिकुन लगे केवल अंडे प्रभु नोल भक्ताल ताजोगारा अरिकुन रोता जुड़ाई केवल रोतुन चोक पाक क्यान लाई भी अद्य रीति रिवाज आंध जो कोड़ी मानवान लाई आंध अंडे यदि टंगी ना टंडा न बातते अंडे रोतुन खुर्चे किसुता न बातते बांगे अंडे लेसे क्या न बातते अद निशान फिर रोते फिर सी पसी डालते प्रभु नोल भक्तल वासिकुन होडिल अंडे यदि निशान रोते फैले मासी हत्ता होए ते वोल पुंजी येनल के रोते गले क्यान वाले कोड़ान वोल असुदांदुल अंडे वोल सब गारा तसंग ने टोंगिंग काटियां अंडे रोतुन खोदे किसुची अड़ुची सेविड अंडे अव सब चीज गनु ताच्ची कुन नाटे नल बहड़ो बदे अशुद जगते फेन के किसुची सेविड अंडे बापी लुगुस अदरोन बंद रहे मायल टेम तक आपी बोले अदरोते दानुरते वोल दिनारक लुगुस असुद मन्निल प्यारो केंजन वालड भाई लोगोडित अंडे बोले भी मानवल अदरोते नामनुर ते वोल अपने दिकड़ीनु सुक्केल अंडे बोले भी अदरोते खाना थिनानुर वोल भी अपनो दिकड़ी नू सुकेल अंडे यदि प्रभु नोल भक्तल वासी कुन हुड़ा नोल कि बसो टेम तल रोनले से मत्ता है टेम तल आपी कोड़ हाल फैले मायो ते ई हुन पुंजी कुन कियाद निशान लक आसी हत्ता है रोतुन सुत ठहरे किम्ट अंडेत रोतुन चोक पाक क्यान लाई रणपिटिंग देवदारता काटियां लाल रंगना दिकड़ी जूफा अरिवाय अंडे उंदी पिट्टे तुन पोंगन वाले येत पर रो तोड़ीता बर्तनते बलिदान केवल आप यत देवदारता काटिया लाल रंगना दिकड़ी अंडे जूफा अन जिंदो पिट्टे यू सब तुन अरिकुन बलिदान कीतल वाले पिट्टे ना नत्तुडे अंडे पोंगन वाले ये ते डूबे किसी सेवड अंडे रोत पर रो येड़ुंग बार छिड़के केवड अंडे पिट्टे न नत्तुर अंडे पोंगन वाले येर अंडे जिंदो पिट्टे अने देवदारता काटिया अंडे जूफा अंडे लाल रंगना दिकड़ी ता जरिया ते रोतुन पवित्र केवड आपिया जिंदो पिट्टे तुन नाटे नल बाड़ो मैदान ते छोड़े किसी सेवड़। ಇದ್ದೇ ರೀತಿ ತಲ್ ಪೋಲ್ ರೋತ್ ಲೈ ಪಸ್ತಾವ ಕೇವಿಲ್ ಆಪಿಯತ್ ಸುತ್ ಠೇರೆ ಮಾಯಲ್ ಸಬ್ ರಂಗ್ನ ಕೋಳ್ತಾ ನಿಸಾನ್ ಒಂಡೆ ಸೆಹುವ ಒಂಡೆ ದಿಕ್ಳಿಂಗ್ ಒಂಡೆ ರೋತ ಕೋಳ್ ಒಂಡೆ ಸೂಜನ್ ಅನಿ ಪಪ್ಡಿ ಒಂಡೆ ಫೂಲ್ತಾ ವಿಸೇತಿ ಸುದ್ ಒಂಡೆ ಅಸುತ್ ಠೇರೆ ಕ್ಯಾನ ಶಿಕ್ಷಾತಾ ವ್ಯವಸ್ಥಾ ಇದ್ಯಾನ್ ಸಬ್ ರಂಗ್ನ ಕೋಳ್ತಾ ವ್ಯವಸ್ಥಾ ಇದ್ಯಾನ್ ಧ್ಯಾನ್ ಸ್ಯಾನ ಲಾಯೋ ಮಂದಿ ಅಂದ್ಕಿ ಇದ್ದೇನ ಇಲಾಸ್ತ ಉದ್ದೇಶ ಅಂದ್ಕಿ ಕರೆತಾನ ಶಿಕ್ಷಾ ಸ್ಯಾನ ಶಿಕ್ಷಾ ಸ್ಯಾನ ಕಿ ಬಪ್ಪೋಳ್ ಎಲ್ ಸುಧೈ ಅಂಡೆ ಬಪ್ಪೋಳ್ ಎಲ್ ಅಸುಧೈ ಪರಮೇಶ್ವರ ದಾವು ಮಾನವನ್ಸೆ ಚೋಕ್ ಪಾಕ್ ಅಂಡೆ ಪವಿತ್ರ ತಾತ ಮಾಂಗ್ ಕ್ಯಾತೋ ಲೈ ಇದ್ದೇನ್ ಲೈ ಮಾಕುನ್ ಸುದ್ ಅಂಡೆ ಅಸುತ್ ಪವಿತ್ರ ಅಂಡೆ ಅಪವಿತ್ರ ತೋನ್ ಪುಂದಾನ ಬಿಲ್ಕುಲ್ ಜರುರಿ ದಾವು ಉನ್ ಜ್ಯಾತೋ ಲೈ ತೆ ಮಾಕುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ದೋಸಿ ಹೆಲೆ ಠೇರೆ ಕ್ಯಾನ ಚಾಯಿಯೆ ಅಮಟ್ ಇತಲ್ ಸಂಸಾರ ತೆ ಮಂತೋಳಂ ಇದ್ಬುರು ತರೆ ತೆ ಗಂಧೋ ಕಾಮ ಕ್ಯಾಲೆ ತಯ್ಯಾರ್ ಮಂತೋಳಯ್ಯು ಉಳ್ ಗಂಧೋ ಕಾಮ ತೆ ಪಾಗಲಾಸಿ ರಹೆ ಮಾತೋಳಯ್ಯು ಮೆಂದುಲ್ ತಪಾಪ್ ಬೇಕಾಬು ಅಸಿಯತ್ತ ಮೈ ಮಾಣಸಾನ ಮೆಂದುಲ್ತ ಸಂಬಂಧ ರೋಗ ಮಹಾಮಾರಿ ಬನೆ ಮಾಸಿ ಹತ್ತಾಯಿ ಪರಮೇಶ್ವರ ದಾವು ಇತ್ ಪಾಠ ತಜರಿಯತೆ ಮಾಕೋನ್ ಸಂಬಂಧೆ ಮಹಾನ್ ಪಾಠ ಕರೆತಾನ ಚಹೆ ಮಾಯ್ತೋನ್ ಪ್ರಿಯ ಕೆಂಜನ ವಲ ದುಸ್ತಲುಡಿಟ್ ಮಿಗುನ್ ಪರಮೇಶ್ವರ ದಾವು ದುನಿಯಾ ತುನ್ ಗಳೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೇನ ಮಾದಿತುನ್ ಸಂಜಮಾಯನ ಜರೂರಿ ಹೈ ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ಹಿ ಇಮ್ಮಟ್ ಮೆಂದುಲ್ ತ ಸಂಬಂಧ ಪಾಪ್ ಅನಿ ಅದ್ದನ ಬುರೋ ಅಸರ್ ತಲ್ ಪಿಸಿ ಸಕೆ ಮಾಯ್ತುಳಿ ನಡಿತ್ ದುನಿಯಾ ತೆ ಪಾಪ್ ಬಚ್ಚು ಬಳೆ ಮಾಸಿ ಅತ್ತಾಯಿ ದಿನೇ ದಿನ ಪಾಪ್ ಬಳೆ ಮಾತಾಕೆ ಅಂತಾಯಿ ಮಾಕುನಿತ್ ಪಾಪ್ ತುನ್ ಕಾಬೂತೆ ಈತ ನಾಯಿ ಅನಿತ್ ಪಾಪ್ ತಲ್ ಛುಟ್ಕಾರ ಸಿರಫ್ ಪರಮೇಶ್ವರ ದಾವು ಪ್ರವೀಸು ಮಸಿಯಾಲ್ ಸಿಸಿ ಸಕೆ ಮಾಯ್ತೋಲೈ ಪಾಪ್ ತ ಮಜ್ದೂರಿ ಸಾಯಾನಾಂದ್ ಇದ್ದನ್ ಲೈ ಮಗುನ್ ಪಾಪ್ ತಲ್ ಲಕ್ ಮಂದಾನಾಯಿ ಪ್ರಿಯೆ ಕೆಂದೇನ ವಲ್ಲಳ್ ದುಸ್ತ ನೋಡಿ ಶಾಸ್ತ್ರ ತೆ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಮಾತ ಪ್ರಭುನ ಮನ್ ಬೋಲ್ ಪೊತ್ತೋಲ್ ಬೋಲ್ ಬೋನ್ ಕರೆ ಚಿ ಸ್ಯಾನುಲ್ ಪ್ರಮಾಕುನ್ ಮಸೀನ ಮನ್ ಪುಟ್ಸಿದ್ದ ಯೆ ಭಾಗಿಡಿಟ್ ಮೀಕುನ್ ಪವಿತ್ರಾತ್ಮನೆ ಕರೆತಾ ತೋಳ ಸಂಜಮಾಸಿ ಮಾಂದಿಕ್ಯಾನ ನಾಸೆ ಹೆಲೆ ಆಯೋ ಪರ ಸಂಸಾರಿಕ್ ಅನಿ ಮಸಿ ವಿಶ್ವಾಸ್ತೆ ಛವನು ಸಂಜೆ ಮಾಸಿ ವನ್ಕನ ಅರ್ಥ ಪಾಲುಹ್ತಾನ ಅರ್ಥ ಸಾಡಿ ಹೆಲೆ ತಿಹೋನ್ ಬಾಡಿಕಿ ಇಂಬಾಟ್ ಇದ್ದೆ ನಿನ್ನಲ್ ತಯ್ಯಾರ್ ಹೈಲೆ ಮನ್ವೆ ಇಮ್ಮಟ್ ಇಂಗ ಲುಗುಸ್ ಸಂಸಾರಿಕ್ ಲೋಗೊಳ್ಳೇಕ ಮಂದ ತೋಡಿಟ್ ಮಿನಡ್ಡುಂ ಜಲನ್ ಜಗಳ ಹೈತ ತೆ ಮೆಂದೂರ್ದ ಮಾಂದಿ ಮಾನಕಿಸಿ ಸಂಸಾರಿಕ್ ಬನೆ ಮಾಯ ತೊಳಿಕಿ ಬಾ ಬಳಂಗ್ ಇಂಗ ಲುಗುಸ್ ಸಂಜೆ ಮಾಯ ತೊಳಿತ್ ಕಿ ಮೀಸಾಮೋ ಮಾಬಾ ಮಾಂದಿ ತಿನ್ನಲ್ ಜವಾಬ್ ಸ್ಯಾತೊಳಂ ಅವನ್ ಹೇಲೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಸ್ಸಾಮೋ ಮಸೀನ ಮಜಿತ್ ಲೇಕ ವನ್ಕಿ ತೊಳಂ ಅನಿ ಪ್ಯಾರೋಳ್ ಭೈಡಿಟ್ ಇಸ್ಸ ಮೀವ ತರಕ್ಕಿ ತಿನ್ನಲ್ ಅನ್ನ ಫರಿತಾತೋನ ಕಿ ಮೀ ಕರುಂ ವಾಯ್ಕತೆ ನಾಕುನ್ ಮಾಲು ಮಾಯಲ್ ಕಿ ಬಹುನ್ ಚಾಹೆ ಮಾಯ್ತೋ ನಾ ಹುನ್ ಹೆಲೆ ಆಯ್ವಿಟ್ ಅನಿ ಬಹುನ್ ಇಮ್ಮಟ್ ಚಾಹೆ ಮಾಯ್ತೋಳಿಟ್ ಅಹುನ್ ಅನ್ನ ಬಿ ಹೆಲೆ ಆಯೋನ್ ಇವನ್ ಹೆಲೆ ಆಯೋ ಕಿ ಮಿನಡ್ಡು ಜಗಳ ಜಲನ್ ಗುಸ್ಸಾ ಖುದ್ಗರ್ಜಿ ಚುಗಲಿ ಬಕ್ವಾಸ್ ಘಮಂಡ್ ಅನ್ಮೋಲ್ ಆಯ್ವಲ್ ವರಿತಾತೋ ನಾ ಕಿ ನಾವ ಫಿರ್ ವಾಯನ್ ಪರೋ ನಾವೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ನಾ ಕುನ್ ಮಿ ಸಾಮೋ ಸರ್ ಮೇ ಮಾಯಾ ಸ್ಯಾನುಲ್ ಬಾಳಿಕಿ ವೋಲ್ ಮಹಾನಯ್ಯುಲ್ ವಲ್ಲೆ ಸೋಳ್ ಹಿನ್ನಲ್ ನಾ ಕುನ್ ಆಳನಾರ ಬೋಳ್ ಮುನ್ನೆತ್ ಲೇಖಾತಾಂಗ್ पाप की ना के मदा तोड़ अने तरवांग जुन्नों बुरों काम करनो अने छीना लो तुन अने लुच्चाई तुन छोड़ हेले केवल इन तीसरो कावा मी करो वायन पर रो आंदन बोले दोस्त लगे केवल ते सबूत ने रणमुंड गवाह कना भयान जरूरी आन गैर हाजरी ते अन्ना मुन्ने भी पाप क्यान वालेडुन चितोनी सिसी मत्तोना अने दूसरो कावा भी मीना डुम मन्ना के यूं चितोनी सीतान इंगा ओंडे भी स्यातोना नवा इतकावा वायन पर रो बोले भी सजत मिसुक हेले मन्नुल नवा जरिया ते मसी वंकी तोल इद्देना सबूत चाहे माय तुरीर ते मी कुन पूरो सबूत पुर्ची दाल वोलमी नड्डुम कमजोरी ते काम हेले केवल पर मी रोपा तनवा शक्ति दिसुता तोल कमजोरी ते वोल सुलित पर रो सातुल पर परमेश्वर तशक्ति ते पिछी तोल यून अमट भी वो ना कमजोरी ते जोड़े मासी हत्तोलम पर मीन अड्डुम वासी अमट मसी अंसंग जोड़े मासी परमेश्वर तशक्ति ते काम की कुम वोलुल वोलुल तनवा तनवा मन परखे केवल के विश्वास ते मजबूत आंदिर की हेले परके की ना के मंड पड़ांग हेले पुनविट की यीशु मसीह मीन रोपा मंदातोल हेले मन्नल ते बेकार पसी सीधा किट प्रिय केंजन वाले दोस्ता लोडिट इंगा मावा नेटा इत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम एक गई खत्म आई ताई मुन्नेटा कार्यक्रम ते मिसे फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कौन ये वचन तजरिया ते आशीष सेवी
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमाट मासे इत पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9 7 7 8 0 3 9 9 3 मावा ईमेल पता है gundi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9 7 7 8 0 3 9 9 3 मावा ईमेल पता है gundi@radio882.com